फिर हिट्स 93.5 रेड एफएम पर मॉर्निंग नंबर वन में रुद्रा है आपके साथ एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये फोनवर बोलणाऱ्यांबद्दल बोलणं सुरू होतं आणि आपण बाजूला बसलेलो असतो ते बोलत असतात हे सगळं तर ठीक पण ना काही अपवाद असतात बरं का. फॉर एक्झाम्पल जर हे ऐका बरं का, म्हणजे मी असं का म्हणतोय अपवादाचा विषय का सरते शेवटी निघतोय तुम्हाला लक्षात येईल.
प्रियंका भंडारी बोलते, माझी नानी आहे तिला फोनवर बोलायची खूप हौस आहे. मंडे टू संडे पर म्हणजे होल वीक मध्ये तिची लिस्ट बनवली की आज यांना फोन करायचा होता त्यांना फोन करायची, फॅमिली मध्ये सगळ्यांना फोन करते, म्हणजे दूर दूर पर्यंत त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना सगळ्यांना फोन करत असते.
बरं बरं, काय काय नानींचं वय किती असेल?
अबाउट 60+ मध्ये
असतील. व्हेरी गुड. मला या आपल्या प्रायर जनरेशनचं जाम कौतुक वाटतं, या मंडळींना ना लोकांना कनेक्ट ठेवण्याची जाम हौस असते. पण त्यांच्या
म्हणजे ती फॅमिली मध्ये सगळ्यांशी कनेक्ट
हाउ स्वीट. आणि चलता है यार, हे व्हेरी गुड. आणि ह्या ज्या असतात ना नानी वगैरे, हा आपण त्यांच्याकडे गेलो ना बोलायला की त्या फोन दिन करत बसत नाही, मग ते तुमच्याशीच बोलणार. ओके ओके, हे तर झालं एक, हा एक अपवाद झाला की ठीक आहे फोनवर बोलणं आपण इकडे चालून घेऊ शकतो. दुसरा एक अपवाद आहे, मला इम्तियाजींचा फोन आला होता, जरा ऐका तुमचं काय आमचं बोलणं झालं.
गुड मॉर्निंग रुद्राजी, इम्तियाज बोल रहा हूं.
इम्तियाज जी कैसे हैं?
बढ़िया है, आप कैसे हैं?
बढ़िया बढ़िया. वो कौन है जो अक्सर फोन पे लगा रहता है आपकी नियर एंड डियर वंस में?
वो आप ही हो.
बस
मैं आपको बताऊं, मेरे यहाँ मॉर्निंग में तो यही प्रॉब्लम होती है, जब मैं आपको कॉल लगाता हूँ ना
जी,
तो बेल रिंग होती रहती है और मेरे लोग अब कॉल की तो बीच में वाइफ आती है बात करने, बच्चा आता है, बेटी आती है, तो मैं तो लगे रहता हूँ उसमें. तो बहुत सी ये हो जाते हैं, कोई मैथ का क्वेश्चन क्या कोई पूछना चाह रहे हो या पूछ रहे हो पानी पियोगे क्या पापा या ब्रेकफास्ट में चाय लाऊं क्या, तो मैं आप में लगे रहता हूँ.
आज ऐसा हो गया है कि आज मतलब जो इंसान पेपर लेके आया था परीक्षा के, उसी ने ही पेपर लीक कर दिए टाइप्स. मुझे बाय द वे ये समझ में नहीं आ रहा, मैं अभी खुश हो जाऊं ये सुन के या दुखी हो जाऊं.
अब ये तो दोनों ही बात है, क्या करें.
जी 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 जी, बकायदा. बट अच्छा,
कुआ खाई दोनों है हमारे पास, समझे, कुआ भी है खाई भी दोनों है हमारे.
ओके नो कमेंट्स. ओके फाइन. सो डेफिनेटली मी इकडे फोनवर बोलत असतो, पण येस मी खूप खूप वेळ लोकांशी फोनवर बोलू शकत नाही, टाईम रिस्ट्रिक्शन्स असतात माझ्याकडे आणि सगळ्यांशीच बोलण्याचा मी प्रयत्न करतो, पण ही कंप्लेंट माझ्याबद्दल जरा जास्त आहे की ती फोन उचलत नाही. आय एम सो सॉरी फॉर दॅट, कानाच्या पायांना हात लावून. बट येस, तुमच्या शेजारी जर कोणी बसलेलं असेल तर त्याला खूप वेळ तात्काळ ठेवू नका, आणि ही जर तुमच्याही सवयीचा एक भाग असेल ही गोष्ट, तर जरा या सवयींमधून काढून टाका येईल आपल्या नेहमीच्या सवयींमध्ये. फाईन, जरा इतरांशी समोरासमोर बोलण्यात जी मजा आहे तीसुद्धा अनुभवा. ग्रेट, चला निघतो आता, रजा घेतो, लक्ष्मी येते कारण थोडाच वेळात 3 तास नो त्रास घेऊन. शो कसा वाटला आरजे रुद्रा 93.5@gmail.com नक्की कळवायचं. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.